बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा भाग असतो त्यांच्या पोषणाचा. जेव्हा चांगले पोषण बालकाला लहानपणापासून मिळते, तेवढ्या चांगल्या प्रकारे बालकांचा विकास होतो. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.